गोपू बाळाला एकदा एक मांजराचं पिल्लू मिळालं. जिन्याखालच्या कोपऱ्यात अंगाचं मुटकुळं करून बसलं होतं. गोपूनं त्याला बाहेर काढलं तेव्हा घाबरून ते जीव खाऊन ओरडत होतं. त्यानं दोनदा गोपूला चावायचाही प्रयत्न केला, पण गोपूनं हातातलं पिल्लू काही सोडलं नाही. घरी आणून त्याला बशीतून गरम गरम दूध भाजलं आणि आपल्या पांघरुणात झोपवलं. गोपूनं मांजर पाळलं. कुणीही त्या मांजराला त्रास देता कामा नये, पाठीत रट्टा घालता कामा नये. गोपूनं त्याच्या लाडवलेल्या मांजराचं नाव ठेवलं चोपू. चोपूला खायला काय तर साय साखर, दूध भात, तूप पोळी आणि त्याला झोपायला बसायला छोटीशी वेगळी गादी. पण अशा लाडांमुळे चोपू बोका झाला आईदी, नुसता दुलदुलीत. एकदा काय झालं, उंदराचं एक छोटस पिल्लू भूक लागली म्हणून बिळा बाहेर आलं. त्याला समोरच जांभई देत असलेला चोपू बोका दिसला.
कोण आहेस रे तू,
जांभई सावरत चोपून विचारलं. तूच सांग आधी, तू कोण आहेस, तुझं नाव काय रे?
माझं नाव ना चोपू,
चोपून आणखीन एक जांभई दिली. उंदराला खूप हसू आलं. तुझं नाव चोपू होय, तर माझं नाव टोपू. उंदरानं झटपट आपणच आपलं नाव ठेवलं टोपू. आता टोपू चोपूची गट्टी जमली. चोपूच्या मऊ मऊ पाठीवर टोपू लोळायचा आणि टोपूच्या लोळण्याने चोपूची पाठ मस्त रगडली जायची. पण गोपूने त्यांची ही गट्टी पाहिली आणि त्याला आला राग. काय रे चोप्या, तू मांजर आहेस की गाजर? अरे उंदराला गट्ट करण्याऐवजी त्याच्याशी गट्टी करतोस काय? गोपू तणतणला.
रागू नकोस गोपू, पण तू जर दूध भातासारखा वाटीत घालून मला टोपू खायला दिलास तर मी नक्की खाईन, आपल्या गादीवर लोळत लोळत चोपू म्हणाला.
गोपूला इतका राग आला, म्हणाला, ए चोप्या, बघ तू जर उंदीर खाल्ला नाहीस ना तर तुला उपाशीच ठेवीन, हाकलून सुद्धा दे. आणि खरोखरच त्या दिवशी चोपूला काही खायला मिळालं नाही. त्याची गादी सुद्धा गुंडाळून कपाटात फेकली गेली. उपासानं तडफडत आणि थंडीने कुडकुडत चोपूने रात्र कशी बशी काढली. मग सकाळीच तो टोपूच्या बिळाजवळ जाऊन हाका मारायला लागला.
टोपू, ए टोपू, बाहेर ये ना, चल आपण दोघं खेळूया, रोजच्या सारखेच लोळूया, तुझ्या वाचून मला करमत नाही रे.
पण टोपू बाहेर कसा येईल, गोपू चोपूच सगळं बोलणं त्याने ऐकलं होतं ना. आता या चोपूच्या तडाख्यातून कसं सुटावं बरं? हा, टोपूला युक्ती सुचली. कणहत कणहत टोपू म्हणाला,
कसा येऊ रे चोपू, ताप भरलाय मला, उठवत नाही की चालवत नाही.
असं होय, अरे मग त्यात काय, तू बाहेर ये, मी तुला डॉक्टर कडे नेतो. डॉक्टर कडे गेल्याशिवाय कसा बरा होशील रे तू, ये माझ्या पाठीवरून मी तुला डॉक्टर कडे नेतो. हा, धूर्तपणे चोपू म्हणाला. अरे बाप रे, आता काय करायचं? टोपूला खरंच थंडी भरून आली, पण पुन्हा त्याला युक्ती सुचली. अगदी कापऱ्या आवाजात तो म्हणाला,
असं कर, आपली लांब शेपूट माझ्या बिळात सोड, तीच धरून मी बाहेर येईन. हो
अरे वा, ही गे शेपूट, खट्ट पकड, म्हणजे एका सेकंदात तुला बाहेर काढतो, चोपू म्हणाला. भलताच खुश झाला होता तो. चोपूची शेपटी बिळात टोपू पर्यंत आली.
टोपूने ती घट्ट पकडली
आणि आपल्या टोकदार दातांनी कचकन चावली.
टोपू कळवळला, आ म्याव म्याव, टोपे राव, शेपूट चा
गाऊन साधलास गाव.
हसत हसत टोपू ओरडला.
चाव चाव चोपुराव, डॉक्टर कडे चले जाओ.
चोपूच्या फजितीने गोपूला हसू आलं. त्याने मग त्या आळशी मठ्ठ बोक्याला काठीनं चांगलं चोपून काढलं आणि घराबाहेर हाकलून दिलं.